दाराची बुन्यात गोट ना जाय तोर दाराचे खांबे आलो येता मागीर कितले तुशी मीठ मारशी पूण एक दीस मोडोन पाड जाता तेच पोरिंगारान माय पांय सारकी ना भुरगीं पोया तांचो फायदो घेता अशें घडलें म्हूण तोस त्या घराचें फारीक कोण पोयात कोण दिता माय पांय रेस्पेताना सोद जाल्यार घोरा बॅग कोरें नांव तें मेवता भुरगीं पासून वसले घरा बॅन मोगान खोशाल भोरीत रावता एकामेकाक सांगात ती दिवन मोगान चलोन एकवटान भोंवता देखून असल्या घरा ब्यांतली भुरगीं संवसारांत नांव जोडूंक पावता ते पावटी माय पाय भुरग्याचो भुरग्याची सारकी खबर घेना भुरगीं आपल्याक जाय थंय सोर भोंवता कांय मारती घरान येना विचारीत जाल्यार पोटी मारता सारकें सांगोंक ती खबर जायना सोगलीं आपल्याक जाय तशी कोत्ता कोण कोणाचें कांय आयकोना माय नावता आनी पांय जेवता चेडू नवऱ्याक घेवन टी व्ही पळयता चेडो घरा दाराक सारको ना दीस रात बायलें जेवण जेवता घोराकें तें इफेन जालां घरान विकाचीं झाडां रोयता शांती सुसेग घरान ना जातोच तें घोर मागीर मोडोन वयता मागणे रोजारा सोतोर घोरा बोतो एकोटान आसता एकोटान काम दोन व्यक्ती वसोन आपल्या घरान पळय खुशाल दिसता इतलें उदरूस पासून येयत तर पोया देवतांच्या मोगान लासता भुरगीं तांची आयज ओड जावन जाणट्या कोणार आपल्या मांय पांय कोसता कुडीन तोने रोगत आसताना माय पांय संवसारी फाटल्यान धांवली माय पांय कोत्तात ती भुरगीं शिकतोच जातात ती तोंडाशी बावली एक फाट वायट रस्त्यार येतो भुरगीं आतीत ती ना गावली असल्या माय पांयक लागोन भुरगीं पोयात तांची कशी पाड जावंक पावली